परमेश्वराने मानवाची जी रचना केलेली आहे हे शुद्ध शाकाहारी भोजना ही रचना या दातांची करण्यात आली आहे। मांसाहार करण्यासारखे आपले या दातांची रचना नाहीये, तरी आज मनुष्य काय करतोय? मांसाहार जे त्याच्यासाठी उपयोगी ही नाहीये किंवा आवश्यक ही नाहीये त्या गोष्टींना तो स्वीकारतोय। आपण असेही पाहू शकतो की ज्यावेळेस आपण रस्त्यावरून जातोय आणि आपल्या गाडी खाली एखादी कोंबडी येऊन मेली, काय त्या कोंबडीला आपण घरी आणतो का? आपण असं म्हणणार का की चला बरं झालं, चांगली आपली 200-300 ची कोंबडी आली घरी शिजून खावं? कधी नाही। आपण लगेच ते तिथंच टाकून देणार आणि घरी येणार। परंतु आपण खास दुकानात काय करतो? खास दुकानात जाऊन आपण मेलेले कोंबड्यांना बकऱ्यांना आणतो आणि घरी येऊन शिजून खातो। म्हणजे काय करतोय आपण? मेलेले मुर्द्यांना आपण घरी आणतोय आणि आपल्या भांड्यांमध्ये शिजून आपण खातोय। म्हणजे काय आपलं पोट स्मशान भूमी आहे का जे आपण असं करतोय? तर नाही। सांगायचं तात्पर्य की भोजन आपलं जे आहे ते शुद्ध आणि सात्विक पाहिजे, शुद्ध आणि शाकाहारी पाहिजे। हेच तर आम्ही शिकवतोय की आज तुम्हाला हे नियम वाटत असले तरी ही स्वच्छता आहे ना। स्वच्छतेच्या दृष्टीने आपण घेतलं तर आपल्याला अवश्य या गोष्टी स्वीकार होणार। परंतु आपण समजा फक्त तोंडाची टेस्ट विचार करत राहिलो तर तोंडावर जिभेवर टेस्ट पण किती वेळ राहते? तुम्ही कधी अनुभव केला असणार किंवा लक्ष दिलं असणार, जिभेवर जी टेस्ट असते ना ती फक्त एक सेकंड। जेव्हापर्यंत तुमच्या जिभेच्या शेंडावर ती अन्न आहे तोवर त्याची टेस्ट आहे। आज गेल्यानंतर टेस्ट समाप्त। आपण काय म्हणतो? पोटासाठी आम्ही करतोय किंवा जिभेसाठी करतोय। आपण चवीसाठी खूप काही खात असतो परंतु पोट ते अमान्य करत असत। म्हणून जिभेला काय पाहिजे त्यापेक्षा पोटाला काय सोसतंय या गोष्टीकडे ज्यावेळेस आपण लक्ष देऊ तर आपल्याला अवश्य हे जाणवणार की शुद्ध भोजन सात्विक भोजन हेच आपल्याला आवश्यक आहे। राजयोगासाठी तिसरी गोष्ट आहे ते आहे सत्संग, चांगल्या सानिध्यात राहणं, चांगल्या लोकांमध्ये राहणं। आपण म्हणू मग काय आपले मित्र संबंधी हे चांगले नाही का? आहे। परंतु विचार, ज्यावेळेस आपण आपसात बसतो गप्पा मारतो तर आपले विचार कुठले असतात? कुठल्या प्रकारचे विचार सरणी आपली असते? नकारात्मक, व्यर्थ, पास्ट जे काय घडलंय आणि त्याचे जे काय कटू अनुभव आहे त्याचं शेअरिंग, किंवा फ्युचर मध्ये माझ्या बरोबर काय काय घडणार आहे, आजची मुलंच मला सांभाळत नाहीये मग पुढे काय करणार आहे, या पद्धतीचे नकारात्मक किंवा भयचे आपण चर्चा करत असतो। म्हणून संग म्हणजे की आपल्या दुःख सुख आपण अवश्य शेअर केलं पाहिजे, परंतु आजच्या या मानवाबरोबर नाही। कारण की हे दुःख शेअर करणारे नाहीये, आज आपल्या पुढे हो हो म्हणणार आणि मागे याची चर्चा केली जाते, मागे याचा एक वेगळा इश्यू केला जातो। म्हणून ईश्वर म्हणतात सत्संग म्हणजे सत्याच्या सानिध्यात राहा। मग या जगात सत्य आहे तरी कोण? एक ईश्वरच सत्य आहे ज्यांना आपण सत्यम शिवम सुंदरम असं म्हणतो। आणि आपल्या मनातले जे काय भाव आहे ते त्यांच्या पुढे तुम्ही स्पष्ट करा, अवश्य परमात्मा आपल्याला साथ दे। म्हणून म्हणतात की संग तारे कुसंग बोरे, म्हणजे चांगल्या संगतीत आपण आहोत तर अवश्य आपण पार जाऊ, परंतु कुसंग आपल्याला मिळाला तर त्या ठिकाणी आपली जीवनरूपी नैया ही बुडते किंवा ती पार जाऊ शकत नाही। म्हणून तर ईश्वराने सांगितलेलं आहे की जसा संग तसा रंग। संग हा चांगला असला तर रंगही आपल्यावर चांगला हा पडत असतो। म्हणून आपण कोणाबरोबर राहतोय आणि कुठल्या पद्धतीची चर्चा करत आहोत, आपल्या विचार करण्याची सरणी कशी आहे, आणि समजा पुढचे आपल्याशी नकारात्मक बोलत आहे तर त्याला आपण सकारात्मक दृष्टीने कसं घ्यावं आणि सकारात्मकच चर्चा कशी करावी हे आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे। आणि हे तेव्हाच आपण समजू शकू जेव्हा आपण रेग्युलर सत्संग करू। या ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये एक तासाचा रोज सत्संग केला जातो। एक तासाचा सत्संग बाकीचे आपले 23 तास आपल्याला उत्साही ठेवत असत। म्हणून रोज एक तास सत्संग करणं हे खूप आवश्यक आहे। कारण की मन आणि बुद्धीला पॉझिटिव्ह फीडबॅक्स मिळत असतात, पॉझिटिव्ह संकल्प मिळत असतात, चांगले विचार आपल्याला मिळत असतात। आता आपण पाहूया की राजयोगाचं पालन करण्यासाठी चौथा नियम आहे, तो आहे दैवी गुणांची धारणा। दैवी गुण धारण करणं म्हणजे काय? जे गुण देवतांमध्ये आहे त्या गुणांना आपल्याला आपल्या जीवनात धारण करायचं आहे। देवतांमध्ये असे कुठले गुण होते जे आज आपल्यामध्ये ते गुण नाहीये? देवतांमध्ये नम्रता, धैर्यता, मधुरता, हर्षितमुखता, सहनशीलता, पवित्रता असे गुण होते। या गुणांना आपल्याला जीवनात धारण करण्यासाठी अवश्य या आताच्या युगातच आपण याचा पुरुषार्थ केला पाहिजे, कारण की नम्रता आपण तेव्हाच पाहू शकू जेव्हा पुढची व्यक्ती माझ्याशी वाईट वागत आहे आणि मी विनम्र पद्धतीने वागत आहे, तरच माझ्यामध्ये नम्रता हे येत राहणार आहे। त्याचबरोबर मधुरता, पुढची व्यक्ती माझ्याशी कटु बोलत आहे तरीही मी माझी मधुरता सोडत नाहीये, मी त्यांच्याशी गोड बोलत आहे म्हणजे मी माझ्यामध्ये मधुरता डेव्हलप करत आहे। त्याच पद्धतीने समजा माझ्याशी कोणी वाईट वागतंय आणि आपण हसत राहतोय म्हणजे चुकीच्या दृष्टीने नाही, परंतु आतमध्ये आपण त्याचं फिलिंग करून घेत नाहीये की असे का बोलताय, का वागताय, त्या पद्धतीने न घेता आपण एक हर्षित आहोत तर सहज तुम्हाला जाणवणार की आपल्यामध्ये एक डेव्हलपमेंट येत असते आणि नेगेटिव्ह विचार जे आहे हे आपले समाप्त होत असतात, कारण आपण पाहतो परिस्थिती हे वाढतच जाणार आहे। अनेक प्रकारचे विघ्न आणि परिस्थिती समस्यांच्या युगात आपण जगत आहोत, तर हे सगळं तर वाढणारच आहे, परंतु अशा याच्यात पण स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी आतून आपण हर्षित राहायला पाहिजे। आतून स्थिर आहोत तर ऑटोमॅटिक हर्षित चेहरा आपला बाहेरही दिसून येणार आहे। म्हणून म्हणण्यात येतं की फेस इज द इंडेक्स ऑफ माइंड, मन आपलं समजा स्थिर आहे, शांत आहे आणि रिलॅक्स आहे तर अवश्य ते आपल्या चेहऱ्यावरही दिसून येणार आहे। येणाऱ्या परिस्थितीला तर तोंड आपल्याला द्यायचंच आहे, परंतु टेन्शन घेणे हे चुकीचं आहे आणि त्याच ठिकाणी रिलॅक्स होऊन त्याच्यावर योग्य निर्णय काढणं आणि त्या पद्धतीने मग आपली हालचाल करणं हे खूप आवश्यक आहे, म्हणजेच की दैवी गुणांची धारणा। ज्यावेळेस या पद्धतीने आपण दैवी गुणांना जीवनात धारण करू तेव्हा तुम्हाला जाणवणार की कुठल्या पद्धतीने आज आपल्या जीवनात परिवर्तन घडत आहे। म्हणून तर म्हणण्यात येतं की राजयोग इतकं श्रेष्ठ योग आहे की पूर्ण मानवतेमध्येच परिवर्तन घडून आणत आहे, आणि फक्त मानवच बदलत नाहीये तर मानवाबरोबर या प्रकृतीमध्येही बदल घडतो आणि प्रकृती बरोबर संपूर्ण या विश्वातही बदल घडत असतो। म्हणून आपण म्हणतो की राजयोगाद्वारे फक्त नर नारायण बनत नाही किंवा नारी लक्ष्मी बनत नाही, परंतु संपूर्ण ही सृष्टी स्वर्गमय बनत असते। संपूर्ण या सृष्टीचा परिवर्तन राजयोगाच्या अभ्यासाने होत असतो आणि तो राजयोग कुठलाही देहधारी व्यक्ती शिकू शकत नाही। हा राजयोग शिकवण्याचा अधिकार फक्त एक ईश्वरालाच आहे आणि ज्यावेळेस स्वयं ईश्वर या सृष्टीवर येतात तेव्हाच ते आपल्याला राजयोग शिकवतात। आता आपण पाहणार आहोत की राजयोगाद्वारे होणारे फायदे काय आहेत, का आपण राजयोग केला पाहिजे, राजयोगाद्वारे होणारे जे फायदे आहे हे आता जाणून घेणं खूप गरजेचं आहे। कारण जीवन व्यापन करत असताना काही शक्तींची आपल्याला आवश्यकता आहे, ज्यावेळेस आपल्याला जाणवतं की या शक्तींचा अभाव आपल्यामध्ये आहे त्यावेळेस आपल्याला जाणवतं की जीवन जगणं किती कठीण आहे। राजयोगाचा अभ्यास ज्यावेळेस आपण करायला सुरुवात करू तर ऑटोमॅटिक आपल्यामध्ये काही शक्ती येतात। प्रथम शक्ती आजच्या या युगात जगण्यासाठी पाहिजे तर ती आहे सहन करण्याची शक्ती। सहन करण्याची शक्ती याची मात्रा आज सगळ्यांकडे कमी झालेली आहे। सहन करायला कोणीही तयार होत नाही, घरोघरी भांडण होण्याचं कारण काय? आज आपण आपल्या शेजाऱ्यांशी बोलत नाहीये कारण काय आहे? माझ्या शेजारी जे बसलेले आहे, माझ्या खोलीत जे बसलेले आहे त्यांच्याशी मी बोलत नाहीये त्याचं कारण काय? कारण की सहन शक्तीचा अभाव। हे मला असे बोलताय आणि मी सहन करू शकत नाही त्यामुळे सोडा, बोलणंच आपण बंद करू। या पद्धतीने आपण पाहतोय की संबंधांमध्ये बिघाड येत आहे, त्याचं कारण एकच आहे की सहन शक्तीचा अभाव। परंतु राजयोगाचा जसा जसा आपण अभ्यास करत राहू तर आपल्याला जाणवणार की ही शक्ती आपल्यामध्ये वाढत जाते आणि एक अंडरस्टँडिंग नेचर आपल्यामध्ये वाढते, त्यामुळे आपल्याला हे कळतं की आपल्याला कोणाशीही वेर भावना ठेवायची नाहीये. जे कोणी बोलत आहे त्याचं मागे काहीतरी तथ्य आहे किंवा रहस्य आहे, त्याच्या मागे काय हेतू आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कधी कधी आपण असं करतो की एखादी व्यक्ती बोलत आहे त्याच्या आवाजावर आपण जातो, परंतु आपण कधीही त्यांच्या मनातले जे भाव आहे त्याला आपण समजून घेत नाही. भांडणं होतात आणि भांडणं होत असताना पुढची व्यक्ती समजा थोडस जोरात आपल्याला म्हणत आहे की तुमचं हे चुकतंय, तर आपण म्हणतो की मला जोरात त्यांनी असं सांगितलं, मी कशाला ऐकून घेऊ. परंतु त्याच्या मागे हेतू काय आहे, का ते आपल्याला एवढं कळकळून काहीतरी सांगायचा प्रयत्न करताय हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही, कारण की आपल्यामध्ये सहन करण्याची शक्ती नाही. राजयोगाच्या अभ्यासाद्वारे आपल्यामध्ये सहन शक्ती वाढते. राजयोगाद्वारे आपल्यामध्ये अजून एक प्रबल रूपात शक्ती येते, ती आहे सामावून घेण्याची शक्ती. आज कोणाचीही गोष्ट कोणी सामावून घेत नाही, इथला विषय पटकन तिथं बोलून मोकळे होतात आणि असं दर्शवतात की माझ्याकडे जगाचा भरपूर नॉलेज आहे, हे काय करतात आणि ते काय करतात हे सगळं माझ्याकडे इन्फॉर्मेशन आहे आणि इन्फॉर्मेशन माझ्याकडे ही आहे हे दाखवण्यासाठी आपण पटकन दुसऱ्यांना कोणाचीही चूक बोलून दाखवतो. म्हणून परमात्मा आपल्याला म्हणतात की याच्यामुळे अनेकांचं जीवन उद्ध्वस्त होतं किंवा लाईफ हे डिस्टर्ब होत असतं. कारण एकच आहे की आपल्यामध्ये एखादा विषय सामावून घेण्याची शक्ती नाहीये. राजयोगाचा अभ्यास करा, ही जी शक्ती आहे आपल्यामध्ये ऑटोमॅटिक डेव्हलप होईल आणि आपल्यामध्ये ही भावना निर्माण होणार की वसुदेव कुटुंबकम, जे कोणी चुकत आहे काही हरकत नाही, माझाच भाऊ आहे, माझीच बहीण आहे, आमचीच हे लोक आहे, ही भावना ज्यावेळेस निर्माण होणार त्या सामावून घेण्याची शक्ती आपल्यामध्ये वाढणार. ज्या पद्धतीने आपण पाहतो की मुलाकडून काही चुकलं तर आई त्या गोष्टीला सामावून घेते कारण की तिचा बाळ आहे, त्याच प्रकारे राजयोगाद्वारे अजून एक शक्ती प्राप्त होत असते, ती आहे पारख शक्ती. जे काही परिस्थिती आपल्या जीवनात येत आहे याला पूर्णतः पारखणं आणि पारखून योग्य निर्णय घेणं हे खूप आवश्यक आहे. कारण की जीवनात कधी कधी असे प्रसंग घडतात की त्याचा पूर्ण निर्णय तुम्हाला आणि फक्त तुम्हालाच घ्यावा लागतो. त्या ठिकाणी आपण चार लोकांची चर्चा देखील करू शकत नाही. अशा वेळेस आपल्यामध्ये योग्य पारख करण्याची शक्ती असेल तर योग्य निर्णयही आपण घेऊ शकू आणि ज्या अर्थी योग्य निर्णय आपण घेऊ शकत आहोत तर अनेक परिस्थितीतून आपण सहज बाहेर पडू शकू. म्हणून शिव बाबा आपल्याला म्हणतात की राजयोगाचा अभ्यास हा आवश्यक आहे तुमचा पारख शक्ती आणि निर्णय शक्ती वाढवण्यासाठी. राजयोगाद्वारे अजून एक शक्ती आपल्यामध्ये वाढत असते, ती शक्ती म्हणजे सहयोगाची शक्ती. आज कोणी कोणाला सहयोग करत नाही, राजयोगाद्वारे आपल्यामध्ये अजून एक शक्ती येत असते, ती आहे सहयोग करण्याची शक्ती. ज्यावेळेस मनुष्य स्वतःला या पद्धतीने पाहतो की आपल्याला मदत करणारं कोणी नाहीये, त्यावेळेस तो ईश्वराकडे आपला बोट करतो किंवा ईश्वराकडे तो पाहतो की हे ईश्वरा आता तू तरी मला मदत कर. परंतु परमात्मा म्हणतात की राजयोगाचा तुम्ही अभ्यास केलात तर ऑटोमॅटिक तुम्हाला सगळ्यांकडून सहयोग हा मिळणारच आहे. फक्त ईश्वराचाच सहयोग नव्हे तर जितके काही आज आपल्या आजूबाजू आहे त्यांच्या सगळ्यांकडून आपल्याला सहयोग मिळणार. कारण की राजयोगाद्वारे आपल्यामध्ये जो होणारा बदल आहे या बदलमुळे प्रत्येकाला वाटेल की आपण यांना सहयोग केला पाहिजे. आणि फक्त सहयोग मिळतच नाही तर सहयोग देण्याची पण आपल्यामध्ये भावना निर्माण होते. राजयोगाद्वारे आपल्यामध्ये अजून एक शक्ती येत असते, ती शक्ती म्हणजेच सामना करण्याची शक्ती. या परिस्थितीच्या युगात अनेक प्रकारचे परिस्थिती विघ्न आपल्या समोर येत आहे, याला तोंड देण्यासाठी अवश्य सामना करण्यासाठी आपल्यामध्ये शक्ती पाहिजे आणि ती सामना करण्याची शक्ती आपल्याला राजयोगाद्वारे प्राप्त होणार आहे. जितका आपण राजयोगाचा अभ्यास करू, जसं आपण पाहतो की सर्वात मोठी परिस्थिती आपल्याला कधी जाणवते, आपल्या बिलकुल जवळ निकट संबंधी अचानक त्यांची मृत्यू झाली त्याला आपण सहन करू शकत नाही किंवा त्या परिस्थितीला आपण तोंड देऊ शकत नाही. अशा वेळेस तुम्ही पाहू शकता की राजयोग आपल्याला मदत करत असतं आणि हे ज्ञान आपल्याला स्पष्ट होतं की आत्मा तर एक देह सोडून दुसरा देह धारण करत असतो, आत्म्याला मरण नाही आणि अशा परिस्थितीला पण आपण सहज तोंड देऊ शकतो। राजयोगाद्वारे प्राप्त होणारी अजून एक शक्ती आहे, ती आहे विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती। आपण मंदिरात पाहतो कासवाचं चिन्ह ठेवला जातो, कासवाची विशेषता काय आहे? कासवाची विशेषता ही आहे की आपलं जे विस्तारित शरीर आहे तो पाहिजे त्यावे संकीर्ण करतो आणि संकीर्ण करून स्थिर आणि शब्द बसत असतो। परमात्मा देखील आपल्याला आता म्हणताय की आता विस्ताराला संकीर्ण करण्याची वेळ आलेली आहे। अनेक गोष्टींचा विस्तार आपण केलेला आहे आपल्या जीवनात, नको त्या गोष्टींचा विस्तार करून बसलोय आणि त्याच्यात अडकून बसलोय। फक्त विस्तार केलेला नाहीये परंतु त्याचबरोबर त्याच्यात आपण अडकून बसलोय। आता हे जे काही जीवनात आपण विस्तार केलेला आहे, संबंधांचा, पदार्थांचा, वस्तूंचा, वैभवांचा आणि या प्रत्येक गोष्टींमध्ये जी आपली बुद्धी अडकलेली आहे, आता परमात्मा म्हणतात साधन आहे तिथपर्यंत तुम्ही अवश्य वापरा परंतु बुद्धी त्याच्यात अडकू नका। जितकी बुद्धी आपण अडकवणार तेवढे आपण दुखी आणि अशांत होणार। म्हणून राजयोगाद्वारे विस्ताराला संकीर्ण करण्याची शक्ती आपल्यात प्राप्त होते आणि राजयोगाद्वारे महत्वाची शक्ती आहे ती आहे समेटून घेण्याची शक्ती। आता वेळ आली आहे समेटून घेण्याची आणि जिथून आपण आलो पुन्हा तिथं जाण्याची वेळ आलेली आहे। कुठून आलो आपण? आपण आलो आपल्या घरून, म्हणजेच ईश्वराच्या घरून। आपण आलोय परमधाम वरून, आता आपल्या सगळ्यांना परत आपल्या घरी म्हणजेच परमधामला जायचंय। आता स्वयं परमात्मा म्हणतात की ज्या अर्थी तुम्हाला माझ्याकडे यायचं आहे तर या सगळ्या गोष्टींना तुम्ही समेटून घ्या। हे माझं हे तुझं याच्या जी आपण बुद्धी अडकून बसलेलो आहोत याच्यातून आता तुम्ही उपराम व्हा। सगळं काही आपल्याला इथे सोडून जायचं आहे, जाणार आहे ते फक्त आपल्या बरोबर आपले संस्कार। त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष द्या की आपण आपले संस्कार उत्तम आणि चांगले कसं बनवू शकू आणि चांगल्या गोष्टींचा एक आपण पॅकेज आपल्या मन आणि बुद्धीमध्ये बांधला पाहिजे आणि चांगल्या संस्कारांना घेऊनच आपल्याला आता आपल्या घरी म्हणजे आपल्या परमधामला जायचे। या पद्धतीने राजयोगाद्वारे या संसारात राहून विशेषत या आठ शक्तींची प्राप्ती होते आणि ज्यावेळेस या गोष्टींकडे लक्ष देऊ आपण तेव्हाच आपण या संसारात राहून आपलं जीवन सुखी आणि आनंदमय बनवू शकू। ओम शांती।